हरे कृष्णा। तर उपस्थित सर्व भक्तांचं या दररोजच्या भागवत वर्गामध्ये हार्दिक स्वागत आहे। तर ह्या भागवताच्या विशेष प्रसंगामध्ये आठव्या स्कंदातील शेवटच्या ह्या काही अध्यायाच्या श्लोकामध्ये विशेष करून भगवंत या ठिकाणी मत्स्य अवताराचं वर्णन करत आहेत। आणि जसं भागवतामध्ये परीक्षित महाराज यांनी त्यांचे आध्यात्मिक गुरु शुकदेव गोस्वामी यांना प्रश्न विचारत आहेत आणि त्या प्रश्नाचे उत्तर हे शुकदेव गोस्वामी सांगत आहेत। तर इकडे वामनदेव भगवंतांची बली महाराजांची लीला होत आहे। तर भगवंत आपल्या प्रिय भक्तांसाठी ज्यांनी सर्व काही आत्मसमर्पण केलेलं आहे अशा बली महाराजांसाठी भगवंत कसे प्रकट झाले आणि त्याचबरोबर भगवंत आता भगवंत वेगवेगळ्या रूपामध्ये वेगवेगळ्या युगामध्ये भगवंत कसे प्रकट होत आहेत, वेगवेगळ्या भक्तांसाठी भगवंत प्रकट होत आहेत, त्याचं वर्णन परीक्षित महाराज हे विचारत आहेत की मला भगवंतांच्या हा जे मत्स्य अवतार आहे, भगवंतांनी मत्स्य अवतार का धारण केला आहे, मला त्याच्याविषयी ऐकायचं, त्यांच्याविषयी कोणासाठी आहे धारण केला, कसा केला आणि भगवंतांनी काय लीला केली, त्यांचा प्रयोजन काय होतं। तर अशा प्रकारे भगवंत हे काय करत आहेत, परीक्षित महाराज हे शुकदेव गोस्वामींना प्रश्न विचारायला देत आहेत आणि म्हणून शुकदेव गोस्वामी या अध्यायामध्ये मत्स्य अवतार या अध्यायाचं नाव आहे आणि या अध्यायामध्ये भगवान मत्स्य देवांचं वर्णन पुढील श्लोकामध्ये करण्यात येणार आहे। तर शिल प्रभुपाद तात्पर्यामध्ये अतिशय सुंदर तात्पर्य देत आहेत की कशाप्रकारे भगवंत हे प्रत्येक युगामध्ये ह्या भूतलावरती प्रकट होऊन आपल्या दिव्य लीलांचं रचना करत आहेत। तर ज्या दिव्य लीलांच्या द्वारे ह्या भौतिक जगातील जीव बद्ध जीव या जगातील जो भगवंतांच्या दिव्य लीलांचं श्रवण आणि कीर्तन आणि स्मरण आणि चिंतन केल्यानंतर तो ह्या भौतिक जगातून तो आध्यात्मिक जगामध्ये प्रवेश करू शकतो। तर याचं वर्णन अनेक वैदिक शास्त्रामध्ये करण्यात आलेलं आहे भगवंतांच्या दिव्य लीलांचं आणि विशेष करून भगवद्गीता भगवंतांनी सांगितलेलं ज्ञान आहे, भगवंताविषयीचं ज्ञान आहे आणि भगवंतांनी ज्या लीला जिथं भगवद्गीता संपत आहे तिथून पुढे भागवताची सुरुवात होत आहे आणि त्या अशा शरणागत जे झालेले भगवंतांना भक्त आहेत त्या भक्तांचं वर्णन, त्या भगवंतांच्या लीलांचं वर्णन, त्यांचं कथन आणि त्यांनी दिलेलं सर्व ज्ञान, त्यांच्या लीला अवतार या सर्वांचं वर्णन ह्या भागवतम या ग्रंथामध्ये दिलेलं आहे। म्हणून सर्व शास्त्रादी पीयूष सर्व वेदेक सत्फल, संपूर्ण शास्त्राचं सार निचोड काढून दिलेलं आपल्याला, संपूर्ण शास्त्राचं सार निचोड श्रीमद भागवत हे महापुराण आहे। संपूर्ण वेदाचं सार, संपूर्ण शास्त्राचं सार आणि जर आपण या भागवताचं दररोज दिव्य अमृतरूपी भागवताचं जर आपण पान करू आपल्या कर्णरंध्रांच्या द्वारे तर आपल्या हृदयातील जी काय मलिनता आहे, नष्ट प्रायेषु अभद्रेषु नित्यम भागवत सेवया, तर हृदयामध्ये भगवंत तत्क्षणी ज्या क्षणी आपण ध्यानपूर्वक भगवंतांची कथा ऐकत राहू, असे श्रवण करत राहू तेव्हा आपल्या हृदयामध्ये भगवंत हे निवास करणार आहेत आणि त्यावेळी जेव्हा भगवंत ज्या ठिकाणी निवास करत आहेत त्या ठिकाणी अभद्र किंवा अनिष्ट काही घडत नाही, त्या ठिकाणी सर्व ठिकाणी शुभ घडत आहे। आणि म्हणून अशा प्रकारे भगवंतांनी या ठिकाणी अवतार धारण केलेला आहे। तर भगवंत या भूतलावरती का वर अवतार धारण करत आहेत, जसं चैतन्य चरितामृतच्या मध्ये लीलेमध्ये श्री चैतन्य महाप्रभू सनातन गोस्वामींना शिक्षा देताना सांगत आहेत की वेगवेगळ्या श्री चैतन्य महाप्रभू सनातन गोस्वामींना भगवंतांच्या धामाविषयी, भगवंताच्या नामाविषयी, भगवंताच्या रूपाविषयी, भगवंताच्या लीलेविषयी, भगवंताच्या अवताराविषयी श्री चैतन्य महाप्रभू हे सनातन गोस्वामींना शिक्षा देत आहेत. तर त्या शिक्षेमध्ये सनातन गोस्वामी अनेक त्यांना अनेक जिज्ञासूपणे प्रश्न विचारत आहेत अतिशय नम्र भावनेमध्ये. आणि श्री चैतन्य महाप्रभू त्यांना सांगत आहेत, जेणेकरून श्री चैतन्य महाप्रभूंना त्यांचं जे काही अवतार कार्य आहे, त्यांचं काही नियोजन आहे, श्री चैतन्य महाप्रभूंचं जे काही त्यांच्या हृदय आंतरिक इच्छा होती महाप्रभूंची, की ह्या षडगोस्वामींनी वृंदावनामध्ये जाऊन त्यांनी भक्ती ची स्थापना करावी, मंदिराची उभारणी करावी, त्यानंतर भगवंताच्या लीलास्थळांचा शोध लावावा आणि प्रत्येकाच्या घरामध्ये, प्रत्येकाच्या हृदयामध्ये भक्तीचे बीज रोवून तिथं मंदिराची स्थापना करावी. तर ही श्री चैतन्य महाप्रभूंची आतमधील इच्छा होती आणि म्हणून श्री चैतन्य महाप्रभूंनी सनातन गोस्वामींना भगवंतांच्या विषयी, भगवंतांच्या अवताराविषयी, भगवंताच्या लीलाविषयी, भगवंताच्या धामाविषयी, भगवंताच्या गुणाविषयी, भगवंतांच्या सर्व नामाविषयी वर्णन करून सनातन गोस्वामींनी सांगत आहेत. त्यामध्ये मग या अवताराचे अवताराचं वर्णन येत आहे. श्री चैतन्य महाप्रभू हे सनातन गोस्वामी सांगत आहेत, तर श्लोक आहे श्री चैतन्य महाप्रभू सांगितल्याप्रमाणे, सृष्टी हेतू सई मूर्ती प्रपंच अवतारे, सई ईश्वर मूर्ती अवतार नाम धरे. श्री चैतन्य महाप्रभू सनातन गोस्वामींना सांगत आहेत की संपूर्ण सृष्टीचे कार्य करण्यासाठी या भौतिक जगात अवतीर्ण होणारे भगवत रूप म्हणजेच अवतार होय. मायातीत परमयुय समार अवस्थान, विश्व अवतारी धरे अवतार नाम. भगवान श्रीकृष्णांच्या सर्व प्रकाश रूपांचे परमयुवात वास्तव्य आहे, परंतु ही रूपे भौतिक जगात अवतीर्ण होतात त्यांना तेव्हा अवतार असे म्हटले जाते. सेई माया अवलोकिते श्री संकर्षण, पुरुष रूपे अवतीर्ण होईला प्रथम. भौतिक प्रकृतीवर दृष्टी टाकण्यासाठी आणि तिला समर्थन प्रदान करण्यासाठी, सामर्थ्य प्रदान करण्यासाठी मी संकर्षण प्रारंभी महाविष्णूच्या रूपाने अवतीर्ण होतात. जग्राह पुरुषम रूप भगवान, भगवान महदादी भी संभूतम षोडश कलमादी, कलमादी लोक शिर्मक्ष्या. पूर्ण पुरुषम भगवंतांनी प्रारंभी भौतिक सृष्टीच्या निर्मितीसाठी आवश्यक त्या सर्व तत्वांसह आपले पुरुष रूप प्रकट केले. त्यांनी भौतिक ब्रह्मांडाची उत्पत्ती करण्याच्या इच्छेने योग्य अशी 16 तत्वे प्रथम प्रकट केली. पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांचे प्रथम अवतार कारणोदक्षाय विष्णू हे होत. तेच काळ, आकाश, स्वभाव, कार्यकारणांका, प्रकृती, मन, तत्वे, अहंकार, प्राकृतिक त्रिगुण, इंद्रिये, विश्वरूप, गर्भोदक्षाय विष्णू आणि अखिल चराचरांचे स्वामी. तर अशा प्रकारे अनेक भगवंतांच्या अवताराविषयी, ह्या भौतिक सृष्टीच्या महत्त्वाविषयी या ठिकाणी श्री चैतन्य महाप्रभू सांगत आहेत. आणि त्याच्या पुढे 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 जात असताना जे वेगवेगळे सत्ययुग आहे, त्रेतायुग आहे, द्वापारयुग आणि कलियुग आहे, तर ह्या सर्व सत्ययुगामध्ये भगवंत कशा रूपामध्ये येत आहेत, त्यांचा वर्ण कसा असेल, त्रेतायुगामध्ये भगवंत श्री रामचंद्र येत आहेत, त्यांचं कार्य काय असेल, द्वापारयुगामध्ये भगवान नंदनंदन श्याम सुंदर येत आहेत आणि ते काय करतील, त्यांचं कार्य काय असेल, त्यानंतर कलियुगामध्ये भगवंत येत आहेत, तर कलियुगातल्या भगवंतांचं वर्णन मला करून सांगा. श्री चैतन्य महाप्रभूला सांगत आहे सनातन गोस्वामी. तर भगवंत कलियुगामध्ये हे छन्न रूपामध्ये येत आहेत, जसं भागवतामध्ये सांगितलेलं आहे, कृष्ण वर्णम तुषा अकृष्ण सांगो पांगार्थ पार्षद यज्ञ संकीर्तन प्राय यजंती ही सुमे दशा. तर भगवंत हे कृष्ण वर्णम तुषा अकृष्ण, तर भगवंत हे कृष्ण वर्णम तुषा अकृष्ण, तर भगवंत हे एका सोनेरी रूपामध्ये प्रकट होतील. तुषा अकृष्ण सांगो पांगार्थ पार्षद, तर हे आपल्या सर्व सहपार्षदासहित येतील सांगोपांगार्थ पार्षद आणि ते काय करतील यज्ञ संकीर्तन प्राय तर संकीर्तन यज्ञ करतील हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे या हरे कृष्ण महामंत्राचं संकीर्तन यज्ञ करतील तर सर्व यज्ञाचा सार किंवा सर्व मंत्रांचा सार हा जो हरे कृष्ण मंत्र आहे हे संकीर्तन यज्ञ आहे हा तर जो कोणी ह्या यज्ञामध्ये सहभागी होईल तो आपल्या मनुष्य जीवनाची परिपूर्णता करणार आहे यजंती ही सुमेधसा तर असे कोण व्यक्ती आहेत जे या यज्ञामध्ये सहभागी होणार आहेत तर जे बुद्धिमान लोक आहेत असेच लोक ह्या संकीर्तन यज्ञामध्ये सहभागी घेतील तर हे या भगवंतांच्या अवताराविषयी लीलाविषयी सांगत आहेत आणि त्याच्यानंतर अजून खोलवर जाऊन सनातन गोस्वामी सांगत आहेत विचारत आहेत की कशा प्रकारे हे महाप्रभू तुम्ही आम्हाला तो जो अवतार आहे त्याच्याविषयी आम्हाला आणखीन सांगा कलियुगामध्ये जे भगवंत छन्न रूपामध्ये आलेले आहेत जे कृष्णवर्ण रूपामध्ये आले त्यांच्याविषयी आम्हाला अजून तुम्ही सांगा आम्हाला अजून ऐकायची इच्छा आहे तो दिसतो कसा त्यांचं कार्य काय आहे त्यांच्या लीला काय आहेत ते कुठे कुठे प्रकट होतील कसं प्रकट होतील आणि त्यांच्यासोबत कोण असेल आणि ते कुठे कुठे लीला करतील तर श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात की येह भाई तुम्ही हे सोड सनातन चतुराई सोड तू पुढच्या अवताराविषयी विचार म्हणतात चतुराई सोड आणि पुढच्या अवताराविषयी विचार तर सनातन गोस्वामींना माहीत असतं की जे श्री चैतन्य महाप्रभू त्यांना दिव्य ज्ञान देत आहेत तेच श्री चैतन्य महाप्रभू हे कलियुगातील पूर्ण पुरुषोत्तम भगवंत या रूपामध्ये आलेले आहेत आणि त्यांचं आंदोलन काय आहे तर संकीर्तन आंदोलन आहे आणि जो कोणी याच्यामध्ये सहभाग घेईल तो अतिशय बुद्धिमान होईल तो आपल्या मनुष्य जीवनाची परिपूर्णता करून तो या भौतिक जगातून मुक्त होऊन तो दिव्य आध्यात्मिक लोकाची प्राप्ती करेल आणि म्हणून श्री चैतन्य महाप्रभूंना सनातन गोस्वामी विचारतात की त्या अवताराविषयी मला सांगा त्यांच्याविषयी माहिती सांगा तो अवतार कोण आहे आणि म्हणून श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात की सनातन चतुराई झाड लवकर तू तुझी बुद्धिमत्ता सोड आणि पुढच्या अवताराविषयी विचार कारण सनात श्री चैतन्य महाप्रभूला दाखवून द्यायचं नसतं की मी तोच मी पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहे आणि जे अवताराचं कार्य आहे ते करण्यासाठी मी आलेलो आहे तर अशा प्रकारे भगवंत या ठिकाणी सनातन गोस्वामींना अवताराविषयी सांगत आहेत त्यांच्याविषयी ज्ञान देत आहेत आणि भगवंत या आठव्या अध्यायाच्या आठव्या स्कंदाच्या ह्या शेवटच्या अध्यायामध्ये आपण पाहत आहेत की भगवंत हे मत्स्य अवतारामध्ये येत आहेत त्याचबरोबर भगवंत हे या पूर्ण आठव्या स्कंदामध्ये भगवंत बऱ्याच ठिकाणी प्रकट झालेले आहेत आणि आपण त्याची कथाही ऐकलेली आहे तर भगवंत जेव्हा ह्या आठव्या स्कंदामध्ये पाहतो आपण गजेंद्र मोक्ष आहे त्या गजेंद्र मोक्षामध्ये आपण पाहत आहे की कशा प्रकारे जो हत्ती आहे हत्ती एका सरोवरामध्ये पोहण्यासाठी आपल्या सर्व मित्रांसहित पत्नींसहित मुलांसहित आपल्या नातेवाईकांसहित सर्व पोहण्यासाठी हे त्या सरोवरामध्ये गेलेले आहेत याची कथा आठव्या स्कंदामध्ये आहे तर ते गजेंद्र हे पोहण्यासाठी किंवा मौज मजा करण्यासाठी त्या सरोवरामध्ये गेले आहेत आणि त्या सरोवरामध्ये काय आहे तर त्या सरोवरामध्ये पाण्यामध्ये मगर आहे तर त्यामध्ये पोहता पोहता मौज मस्ती केलेली आपल्या सोंडेच्याद्वारे त्यांनी एकमेकांना स्नान अभिषेक घातलेला आहे आणि त्यामध्ये एकदा अचानक जी त्या पाण्यातील मगर आहे ती मगर त्या गजेंद्र हत्तीचा पाय पकडते आहे चरणधूळ घेत नाही पाय पकडत आहे तर त्या ठिकाणी जेव्हा त्या हत्तीचे पाय पकडण्यात आले तेव्हा त्याला वाचवण्यासाठी किंवा रक्षणासाठी एकही व्यक्ती एकही त्यांचा मित्र त्यांची पत्नी मुलं नातेवाईक त्यांना कोणी त्यांना जवळ आले नाहीत सर्व ते त्या सरोवराच्या बाहेर जाऊन मस्तपैकी मजा बघत होते त्यांना त्यांना त्यांचं रक्षण तर दूरच आहे पण त्यांना काय मदत पण करू शकत नव्हते आणि हे युद्ध अनेक अनेक वर्ष चाललेलं आहे गजेंद्र आणि जे मगरमच्छ आहे त्यांचं आणि त्या गजेंद्रांनी पूर्वकाळी पूर्वजन्मामध्ये त्यांनी भगवंतांचे भक्त असल्यामुळे आणि भगवंतांचे अनेक स्तोत्र पाठांतर केल्यामुळे भगवंतांची स्तुतीपाठ केल्यामुळे त्याच्या स्मरणामध्ये आलं भगवंतांनी मच्चित्ता मदगत प्राणा किंवा सर्वशा मृद्धी सनोविष्ट भगवंतांनी त्यांना आतून हृदयातून ज्ञान दिलं तर ते ज्ञान दिलं की जेणेकरून त्या गजेंद्राला भगवंताचं स्मरण चिंतन झालं आणि भगवंतांचं पूर्वजन्मातील तो भक्त असल्यामुळे त्याला त्या पाठांतर केलेल्या प्रार्थना आहेत त्याला आठवू लागल्या. ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिर आदिर गोविंद सर्व कारण कारण रामादिमूर्ती शुकला नियमेन तिष्ठन नाना अवतार मकरोद भुवनेषु किंतु कृष्ण स्वयं समभवत परम पुरम गोविंदमादि पुरुषम तमहं भजामि. तर पूर्ण पुरुषोत्तम भगवंत हे वेगवेगळ्या अवतारामध्ये वेगवेगळ्या लीलेमध्ये भगवंत आपल्या भक्ताचं रक्षण करण्यासाठी येत आहेत, भक्तांना आनंद देण्यासाठी येत आहेत आणि दुष्टांचा विनाश करण्यासाठी येत आहेत, आसुरी प्रवृत्तीचा विनाश करण्यासाठी भगवंत येत आहेत. तर त्या ठिकाणी गजेंद्र हा निसाही अवस्थेमध्ये भगवंतांना पुकारत आहे. जोपर्यंत या भौतिक जगातील जीव हा या भौतिक जंजाळामध्ये ज्याप्रमाणे त्या गजेंद्राचे पाय त्या मगरमच्छीने पकडलेले आहेत त्याच प्रकारे या भौतिक जगामध्ये प्रत्येक जीवाला मायाने पकडलेले आहे, मायाच्या मगरीने पकडलेले आहे. पण जोपर्यंत तो जीव भगवंतांचं नाव घेत नाही तीव्रतेने किंवा निसा या अवस्थेमध्ये तोपर्यंत भगवंत त्याला ह्या भौतिक जगातून सुटका करू शकणार नाहीत. आणि म्हणून तो गजेंद्र आहे तो प्रार्थना करत आहे वेगवेगळे कमला आहेत अक्षय भगवंत तुम्ही आलेला आहात, तुम्ही अनंत आहेत, तुम्ही सर्व सर्व आहेत, तुम्ही ह्या भौतिक जगातून सर्वांचा विनाश करू शकता, प्रत्येक जीवाचा तुम्ही कल्याण करू शकता, आपल्या धामामध्ये घेऊन जाऊ शकता, आपल्या भक्तीमध्ये चरण कमळाच्या सेवेमध्ये त्यांना स्थित करू शकता. तर अशा प्रकारे गजेंद्र त्याच सरोवरातील एक कमळाचं पुष्प घेऊन भगवंतांना प्रार्थना करत आहे की भगवंता हे संपूर्ण सृष्टीचे नियंता, हे संपूर्ण सृष्टीचे स्वामी, उत्पत्ती करता, विनाश करता, सर्वांचे पालन करता, सर्वांना आनंद देणारे, सर्व जीवन आपल्या भगवत धामामध्ये घेऊन जाणारे, तर त्या भगवंताला मी नतमस्तक होऊन पूर्णपणे शरणागत होऊन मी त्यांची सेवा भक्ती करू इच्छित आहे. तर अशा भगवंतांनी येऊन या क्षणी माझं या संकटातून मुक्तता करावी, त्यांनी आपल्या चरण कमळाचा आश्रय मला त्यांनी प्रदान करावा, अशी प्रार्थना गजेंद्र या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांना करत आहेत. तर त्या क्षणी भगवंत असं सांगितलं आहे, भगवंत काहीतरी आपल्या भक्तांच्या बरोबर लीला करत होते, भगवंत त्या गरुडाला घेऊन गरुडाला खांद्यावरती घेऊन भगवंताची धोती पण निसटली जाते बांधताना, तर भगवंत आपल्या हातामध्ये धोती घेऊन गरुडाला खांद्यावर घेऊन भगवंत पळत येतात की कोण माझा भक्त आहे मला पुकारत आहे तो. तर त्या गजेंद्राच्या रक्षणासाठी भगवंत जात आहेत आणि चक्र सोडत आहेत, त्या मगरमच्छेचं शिर छेद करत आहेत, भगवंत त्या मगरीला पण अभयदान देत आहेत आणि त्या गजेंद्राला पण त्या संकटामधून वाचवत आहेत. तर हे भगवंत आहेत, हे महान आहेत भगवंत, अशा प्रकारे भगवंत अवतार घेत आहेत या ठिकाणी. तर हे गजेंद्र रूपामध्ये भगवंतांनी त्यांचा उद्धार केलेला दोघांचाही. तर या ठिकाणी जेव्हा समुद्र मंथन होत आहे, देवसा आणि असुरांच्या मध्ये युद्ध होत आहे, तेव्हा त्या ठिकाणी समुद्र मंथनाची लीला, भगवंत वासुकी सर्प आहे, त्यानंतर कुर्म भगवंत कुर्म रूपामध्ये भगवंत येतात, त्या पर्वताच्या खाली कुर्म रूपामध्ये येत आहेत, वासुकी सर्पाद्वारे त्या मंदार पर्वत हे करत आहेत, त्याच मंथन करत आहेत मंथन. त्यावेळेस त्या समुद्र मंथनामधून अनेक पहिल्यांदा विष निघत आहे, हालहाल विष निघत आहे. तर तेव्हा सर्व देवी देवता आणि असुर लोक म्हणतात की आम्ही हे आमचा वाटा नाही, आमचं नाही, चूक झाली असेल तर माझी नाही आणि चांगलं झालं असेल तर मीच केलं. तर देवी देवता म्हणतात की आम्हाला नको, आता आहे हे जे विष आहे आम्हाला नको, तुम्ही प्या देवता नो तुम्ही प्या. पण देवता प्रश्न पडतो की आता हे एवढं हालहाल विष आहे ते पिणार कोण. तेव्हा देवता भगवान विष्णूंना ब्रह्मदेवाच्या द्वारे वेगवेगळ्या स्तुतीपाठाद्वारे भगवंतांना प्रार्थना करत आहेत आणि विशेष करून वेदांमध्ये सांगितलेलं भगवान विष्णूंच्या किंवा भगवान श्रीकृष्णांच्या प्रसन्नतेसाठी सर्व देवी देवता मिळून ब्रह्माजीच्या सहित भगवंतांना पुरुष सूक्ताच्या द्वारे भगवंतांना प्रसन्न करत आहे स्तुतीच्या द्वारे. तर भगवंत हे स्तुतीप्रिय माधव आहेत, भगवंतांना स्तुती अतिशय प्रिय आहे. म्हणून भक्तांचं आद्य कर्तव्य आहे की त्यांनी त्या आपल्या प्रिय भगवंतांची स्तुती केली पाहिजे. त्या ठिकाणी भगवंत आणि भगवंत त्या ह्या समुद्र मंथनामध्ये भगवंतांनी येऊन त्यांनी आपलं विष भगवंतांनी सर्व निर्माण केलं, त्यांनी तर ते पिऊ काय शकत नाहीत. तर भगवंतांनी विष निर्माण केलं तर भगवंत पिऊन डायजेस्ट पण करू शकतात. पण भगवंत हे आपल्या भक्तांना भक्तांचं नाव लौकिक करण्यासाठी किंवा भक्तांना आदर सन्मान देण्यासाठी भगवंतांचं त्यांचं नाव लौकिक करण्यासाठी आपल्या भक्तांचं त्या ठिकाणी सर्व देवी देवता मिळून हे महादेवांच्याकडे जातात, शिवजींच्याकडे जातात की आमच्याकडे हे घोर संकट आलेलं आहे, हालाहाल विष आलेलं त्या विषामधून, किंवा ते विष आता काय करायचं असं माहित नाही. सर्व अखिल मानव जातीच्या सृष्टीसाठी जर हे विष कुणी प्राशन केलं नाही किंवा त्याचं काही त्याला बाहेर बाजूला काढलं नाही तर सर्व सृष्टीचा विनाश होऊ शकतो. जसं आता सध्या या ठिकाणी महामारी चालू आहे सर्व ठिकाणी, तर त्या महामारीतून वाचण्यासाठी किंवा त्या विषरूपी महामारीतून वाचण्यासाठी भगवान शिव हे त्या ठिकाणी आलेले आहेत. तर ते वैष्णवांना यथाशंभव आहे. तर भगवंतांच्या आज्ञेचं किंवा त्या सर्व देवी देवतांच्या आज्ञेचं त्यांनी शिवजींनी हे केलेलं आहे, आदरातिथ्य केलेलं आहे की मी ह्या सर्व शिवजी हे सर्व जगातील लोकांच्या कल्याणासाठी त्यांनी हे विष प्राशन केलेलं आहे. आणि म्हणून भगवान शिवजींचं नाव पडलेलं आहे नीलकंठ. त्यांनी सर्व पिऊन ते आपल्या कंठामध्ये धारण केलंय, त्यामुळे त्यांचं नाव पडत आहे नीलकंठ. तर भगवंत हे आपल्या भक्तांना श्रेय देऊ इच्छित आहेत. आणि भगवंत अशा प्रकारे या ठिकाणी त्या समुद्र मंथनामध्ये जे निर्माण झालेलं जे काय विष आहे ते विष प्राशन करत आहेत. आणि अशा प्रकारे सर्व देवी देवतांनंतर मग अमृत प्राप्त होत आहे. त्यानंतर देवी देवतांच्या मध्ये कशा प्रकारे भगवंत त्या अमृताला प्राप्तीसाठी सर्व लाईनमध्ये आतुर आहेत, मला कधी भेटणार ते, मला कधी अमृत भेटणार. जसं सर्व भक्त घरामध्ये भगवंतांच्या विरह भावनेमध्ये राहून सेवा करत आहेत, विरह भावना ते जागृत करत आहेत की मला कधी राधा गोविंदीचं साक्षात दर्शन, साक्षात सेवा, साक्षात त्यांच्या नावाचा त्यांच्या भक्तासमोर जप करू शकतो, त्यांच्या भक्तांच्या बरोबर राहून कथा कीर्तन ऐकू शकतोय. तर सर्व भक्त या लालायतीने लालायत आहेत, लालायतीने लालायत आहेत. तर असे भगवंत कधी माझ्या हृदयामध्ये प्रकट होऊन मला दिव्य ज्ञान देतील आणि अशा ह्या दिव्य ज्ञानाच्या द्वारे मी आध्यात्मिक शक्तीने संचारित होणार आहे आणि भगवंतांना प्रसन्न करणार आहे. आणि माझ्या जीवनाचा उद्देश एकच आहे की भगवंतांची प्रसन्नता, समसिद्धी हरितोषणम. तर म्हणून या ठिकाणी मोहिनी रूपामध्ये भगवंत येत आहेत की म्हणतात थांबा थांबा थांबा, मी तुम्हाला सर्वांना एका लाईनमध्ये या, मी सर्वांना अमृत देणार आहे. तर देवतांची एक लाईन आहे, दानवांची एक लाईन, असुरांची लाईन. तर भगवान श्रीकृष्ण हे जरी एका अतिशय सुंदर मोहिनीच्या रूपामध्ये एका स्त्रीच्या रूपामध्ये आलेले तरी भगवंत हे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत. तर भगवंतांनी मोहिनी रूपामध्ये सर्वांना मोहित केलेला आहे. तर या ठिकाणी आणि असुरांना वाटलं की आता हे भगवंत हे जे आलेले आहेत तर ह्यांनी तर आपल्या हातामध्ये अमृताचा कलश घेतला, तर हे इकडे देवतांच्या साईडने गेले होते. म्हणून हे राहू जी काय राहू आणि केतू हे जे आहेत ह्या देवतांच्या लाईन मध्ये आपलं रूप बदलून बसलेले आहेत. आणि त्या ठिकाणी मग देवता ओळखतात की हे जे आहेत हे असुर आहेत, त्यांना बाजूला काढा. तर अशा प्रकारे भगवंत या ठिकाणी मोहिनीच्या रूपामध्ये प्रकट झाले या स्कंदामध्ये. आणि भगवंत जेव्हा ह्या समुद्र मंथनामधून लक्ष्मी देवीच्या रूपामध्ये येतात आणि सर्व देवी देवतांना वाटतं की आता भगवंत हे माझ्याकडे येऊन माझ्या गळ्यामध्ये वरमाळा घालणार आहेत, पण भगवंत ती लक्ष्मी देवी बघत आहे की कशा प्रकारे माझे पती नारायण विष्णू हे कुठे आहेत, त्यांच्या जवळ जाऊन त्यांच्याच गळ्यामध्ये वरमाळा घालत आहेत. तर अशा प्रकारे हे भगवंत एका लक्ष्मी देवीच्या रूपामध्ये येऊन भगवंतांना वरमाळा घालत आहे. आणि त्या ठिकाणी आपण पाहतो नंतर ह्या मोहिनीच्या अवतार झाल्यानंतर भगवंत हे बली महाराजांच्या रूपामध्ये भगवान प्रकट, बली महाराजांच्या लीला बली महाराजांचा उद्धार करण्यासाठी आणि त्यांना अभयदान देण्यासाठी भगवान प्रगट झालेत वामन रूपामध्ये. तर वामन रूपामध्ये पाहतो कशा प्रकारे त्यांचे गुरु बली महाराजांचे आध्यात्मिक गुरु शुक्राचार्य असतात, त्या शुक्राचार्याने त्यांना जीवन अभयदान दिलेलं असतं बली महाराजांना. तर पण जेव्हा त्या बली महाराजांच्याकडे एक बटू ब्राह्मणाच्या रूपामध्ये भगवंत एका बालकाच्या रूपामध्ये येत आहेत आणि त्या ठिकाणी मोठा होम यज्ञ चालू आहे, यज्ञामध्ये भगवान विष्णूंना अनेक प्रकारच्या देवतांना आहुती चालू आहे स्वाहा, तर त्यामध्ये त्या ठिकाणी बली महाराज यज्ञामध्ये बसलेले असतात प्रमुख पुरोहित प्रमुख हे म्हणून. तर त्या ठिकाणी छोटे बालरूपामध्ये भगवंत वामन रूपाने येत आहेत आणि म्हणतात भिक्षामध्ये ही मला काहीतरी भिक्षा द्या जेणेकरून मी माझ्या उपजीविकेचे साधन मला भेटू शकेल, मी प्रसन्न चित्त राहू शकेल. आणि त्या ठिकाणी एकदा दोनदा तीनदा बली महाराजांना वाटतं की हे जे भिक्षुक आलेले आहेत तर आपल्या एखाद्या राजाच्या दारावर, परंतु सर्वसामान्यपणे प्रथा आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, एवढी भारतीय संस्कृती उदात्त आहे की जर कोणी भिक्षुक आपल्या घराच्या दारावर आला आणि तो जर भिक्षा मागत असेल तर आपण त्याला कमीत कमी एक मुठभर किंवा उंधळभर आपण त्याला पीठ दिलं पाहिजे, भाकरी दिली पाहिजे किंवा चपाती दिली पाहिजे किंवा जे काय आपल्याकडे धान्य असेल आपण त्याला ते दान दिलं पाहिजे त्या भिक्षुकाला. तर हा सर्वसाधारणपणे आपल्या संस्कृतीमध्ये आपण आजही पाहतोय, खेड्यागावामध्ये पाहतो, आपण कुठेही ठिकाणी पाहतो. तर भगवंत हे त्या बली महाराजांच्याकडे मागणी करत आहेत. बली महाराज म्हणतात की हे ब्राह्मणा तुला काय पाहिजे माग. त्या बली महाराजांना वामनदेव म्हणतात की मला केवळ 3 पाऊल जमीन पाहिजे आहे. त्या ठिकाणी बली महाराज म्हणतात अरे माझ्याकडे संपूर्ण ह्या संपूर्ण पृथ्वीचा सम्राट आहे, तुला काय पाहिजे ते माग, उच्च लोकाचं राज्य देईल मी तुला, काय पाहिजे ते देईल मी तुला. अशा प्रकारे तू एकदा भिक्षा मागितलीस तर तुला पुन्हा आयुष्यामध्ये कधीही भिक्षा मागण्याची आवश्यकता नाही पडणार. म्हणून तू मागून मागून काय मागत आहेस, 3 पाऊल जमीन, तू जर काहीतरी चांगलं श्रेष्ठ वरदान मला माग, भिक्षा माग, मी तेव्हा तुला ते देईल. बली महाराजांनी असं म्हटल्यानंतर पुन्हा वामनदेव म्हणतात की मला केवळ 3 पाऊल जमीन पाहिजे, एवढंच मला भिक्षा पाहिजे आहे. आणि त्या ठिकाणी तत्क्षणी त्यांचे जे आध्यात्मिक गुरु असतात शुक्राचार्य अरे म्हणतात हे बली तुला माहित नाही हा जो आलेला हा बटू ब्राह्मण मुलगा आहे छोटा, जो छोट्या ह्या त्याच्या हाईटनी पण कमी आहे उंचीनी पण कमी आहे, परंतु तो आलेला जो बालक आहे ब्राह्मण रूपामध्ये तो सर्वसाधारण नाहीये, तर तो विष्णू आहे विष्णू, तुझं संपूर्ण संपत्ती संपूर्ण राज्य संपूर्ण परिवार संपूर्ण तुला उद्ध्वस्त करण्यासाठी किंवा संपूर्ण हरण करण्यासाठी हे विष्णू ह्या रूपामध्ये आलेले बटू ब्राह्मणाच्या रूपामध्ये, त्याला कुठलेही तू भिक्षा देऊ नको. बली महाराज म्हणतात की जर माझं सर्व हरण करण्यासाठी आले असतील भगवंत मी ते सर्व देण्यासाठी तयार आहे, पण त्यांच्या गुरूंचं ते पालन करत नाहीत आज्ञाचं. आणि त्या ठिकाणी मग बली महाराज हे 3 पाऊल जमीन देत आहेत, वामनदेव 2 पावलामध्ये संपूर्ण सृष्टीला भेदून संपूर्ण हे करत आहेत, त्यांच्यावर नियंत्रण मिळवत आहेत. आणि 3रं पाऊल बली महाराजांना विचारत आहेत वामनदेव की 3रं पाऊल कुठं ठेव मी. तेव्हा अतिशय नम्र दीनहीन समर्पणाच्या भावनेतनं बली महाराज म्हणतात 3रं पाऊल हे माझ्या मस्तकावरती ठेवा. आणि अशा प्रकारे बली महाराज उद्धार केला. आणि त्यानंतर बऱ्याच ह्या आपण लीला ऐकलेल्या ह्या स्कंदामध्ये पुढे त्या बली महाराजांना भगवंत जेव्हा भगवंत स्वतःला आपलंस करून घेत आहेत कुठल्या जीवाशी, तर भगवंत त्या जीवाला सर्व काही सर्व वरदान त्याला प्रदान करत आहेत. आणि त्या वामनदेवानी जरी सर्व हडप केलेलं असलं सर्व बली महाराजांचं, तरी त्या बली महाराजांना सुतल लोकामध्ये संपूर्ण सुतल लोक हा दिलेला आहे. फक्त सुतल लोकच दिलेला असं नाही तर ह्या ब्रह्मांडामध्ये वामनदेवाने सांगितलं की मी त्या ठिकाणी पहारे करू म्हणून त्या ठिकाणी मी उपस्थित राहील तुझ्या रक्षणासाठी, तुला माझं नेहमी सतत चिंतन होईल स्मरण होईल, तू माझ्या कथा लीलामध्ये नेहमी तू मग्न राहशील आणि तू माझा शुद्ध भक्त राहशील आणि ह्या सुतल लोकामध्ये सर्व राज्य केल्यानंतर तू माझ्या नित्य शाश्वत धामामध्ये निवास करशील. आणि त्यानंतर हे झाल्यानंतर तुझी जी काय इच्छा राज्य करण्याची इच्छा आहे तेव्हा तू पुढील जो इंद्र आहे इंद्रपद हे तुला भेटणार आहे. आणि वामनदेव सांगतायत की या संपूर्ण सृष्टीमध्ये जेवढे काही देवी देवता आहेत सर्व देवी देवता आहेत सर्व तुझ्या कार्य अध्यक्षखाली तुझ्या सर्व कार्य करतील, कोणी आपली मनमानी करणार नाहीये. तर अशा प्रकारचं वरदान हे वामनदेव छोट्या बटू रूपामध्ये आलेले भगवंत एका बली महाराज सर्व काय हडप करत आहेत पण त्याला किती पटीने त्यांना अभयदान देत आहेत. तर हे आहेत भगवंत, अशा प्रकारे भगवंत हे अवतार घेत आहेत आणि या ठिकाणी भक्तांचं रक्षण करत आहेत. आणि भगवंत या ठिकाणी आपण पाहतो भगवंतांचे अवतार घेण्याचं कार्य एकच आहे की भक्तांना आनंद देणे. आणि भगवंत हे प्रत्येक अवतारामध्ये भगवंतांचं विशिष्ट कार्य करण्यासाठी येत आहेत. आणि हे श्रीकृष्णांचे वेगवेगळे अवतार आहेत, भगवंत वेगवेगळ्या अवतार रूपामध्ये येत आहेत, भगवंत पुरुष रूपामध्ये येत आहेत, पुरुष अवतारामध्ये येत आहेत, भगवंत लीला अवतारामध्ये येत, भगवंत शक्त्यावेश अवतारामध्ये येत आहेत, भगवंत मनमंत्र अवतारामध्ये येत, भगवंत युगा अवतारामध्ये येत आहेत. तर भगवंत हे पुरुष अवतारामध्ये म्हणजे महाविष्णू लीला आहे, त्यांची गर्भोदक्ष विष्णू लीला आहे. लीला अवतारामध्ये भगवंत रामलीलेमध्ये येत आहेत, भगवंत अनेक दिव्य असीमित कृपा करण्यासाठी आणि माधुर्य लीलांचं वर्णन आपल्या माधुर लीलांचं आदान प्रदान करण्यासाठी भगवंत हे लीला अवतारामध्ये येत आहेत. भगवंत शक्त्यावेश अवतार शक्त्य प्रथु महाराज आलेले आहेत, त्यानंतर महर्षी वेदव्यास हे शक्त्यावेश अवतारामध्ये आलेले आहेत. मनमंतर अवतारामध्ये ब्रह्माजीचे एका दिवसामध्ये 14 मनू येत आहेत, ते मनमंतर मनमंतर अवतारामध्ये भगवंत येत आहेत. आणि प्रत्येक युगामध्ये युगधर्म स्थापित करण्यासाठी भगवंत हे प्रत्येक युगामध्ये भगवंत प्रकट होत आहेत. आणि हे सर्वांचे मूळ स्तोत्र पूर्ण पुरुषोत्तम भगवंत त्रिभंग ललित जे श्यामसुंदर आहे श्रीकृष्ण हे मूळ अवतारी श्रीकृष्ण आहेत. आणि त्यांच्यापासून सर्व हे जन्मादी असी यतोन वयात ते भगवंत ह्या सर्व सृष्टीचे उत्पत्ती स्थिती आणि लयाचे कारण आहे. सर्व कारणाचे कारण भगवंत श्रीकृष्ण आहेत. त्यांच्या विस्तारित रूपाद्वारे भगवंतांच्या विस्तारित शक्तीद्वारे भगवंत हे सर्व आपले अवतार कार्य सृष्टीची रचना सृष्टीचं मेंटेनन्स सर्व कार्य आणि सृष्टीचा परे म्हणजे विनाश करण्यासाठी पण भगवंत त्यांनी आपल्या सर्व सृष्टी आपल्या सर्वांना शक्तींना सेवेमध्ये लावलेला आहे. आणि म्हणून अशा ह्या भगवान पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांच्या विषयी जो कोणी जाणून घेईल त्यांच्याविषयी भगवंत कोण आहेत काय आहेत काय लीला करत आहेत तर अशा भगवंतांच्या विषयी जो कोणी जाणून घेईल म्हणून भगवंत गीतेमध्ये सांगत आहेत. भगवंत अर्जुनाला एका गुरुच्या रूपामध्ये आध्यात्मिक गुरुच्या रूपामध्ये प्रकट झालेले आहेत. भगवंत भगवद्गीतेमध्ये गुरुच्या रूपामध्ये प्रकट झालेले भगवंत अनेक ठिकाणी या ठिकाणी बघतो की भगवंत हे वेगवेगळ्या रूपामध्ये प्रकट होत आहेत. तर भगवंतांचं अवतार आहे हा विशेष अवतार आहे म्हणून भगवंत सांगतात गीतेमध्ये अर्जुनाला की जन्म कर्मची मे दिव्यम येवेती तत्वतः तत्वा देहम पुनर्जन्म नेती मामेती सो अर्जुना. तर माझा जन्म कर्म च मे दिव्यम तर ह्या भौतिक जगातील जे लोक आहेत जसं श्री रामनवमीचा महोत्सव झाला तर भगवंत हे भगवंत हे भौतिक जगामध्ये भक्तांचं रक्षण करण्यासाठी आणि असुरांचा विनाश करण्यासाठी भक्तीची स्थापना करण्यासाठी धर्माची स्थापना करण्यासाठी भगवंत प्रत्येक युगामध्ये येत आहेत. तसं भगवंत हे प्रभू श्री रामचंद्राच्या रूपामध्ये त्रेता युगामध्ये येत आहेत. आपल्या दिव्य लीलांचं माधुरी लीलांचं आस्वादन करण्यासाठी भगवंत येत आहेत श्री रामचंद्र. आणि म्हणून जरी श्री रामचंद्र हे मर्यादा पुरुषोत्तम आहेत एक वचनी एक बाणी आहेत आणि एक प्रत्यवता हे करणारे आहेत श्री रामचंद्र म्हणून भगवंत हे जरी या मानव सदृश रूपामध्ये जरी आले तरी ह्या भौतिक जगातील लोक त्यांना आपल्यासारखंच एक मानव आहे म्हणून समजतात. परंतु ते जरी या मानव रूपामध्ये आले अनेक दिव्य लीलांचं त्यांनी लीला प्रकट केल्या असल्या तरी ती सर्वसाधारण मानवाप्रमाणे नाही. ज्याप्रमाणे सर्वसाधारण या भौतिक जगातील जे लोक आहेत तशाप्रमाणे ते भगवंत नाहीत. तर भगवंत जसं भगवंतांनी प्रल्हाद महाराजांच्या लीलेमध्ये पाहतो, भगवंत हे प्रल्हाद महाराजांच्या समोर त्यांच्या भक्ती त्यांचं स्मरण चिंतन त्यांचं पाहून तर भगवंत हे त्या ठिकाणी नरसिंह भगवंतांच्या रूपामध्ये प्रकट झालेले आहेत आपल्या भक्तांचं रक्षण करण्यासाठी प्रल्हाद महाराजांचं. तसं जे प्रभू रामचंद्र आहेत रामलीलेमध्ये पाहतो आपण की कशा प्रकारे धर्माची स्थापना करण्यासाठी आणि आसुरी प्रवृत्तीचा विनाश करण्यासाठी दुष्टांचा विनाश करण्यासाठी जसं रावण हा दुष्ट आहे आसुरी प्रवृत्तीचा आहे त्याचं विनाश करण्यासाठी प्रभू रामचंद्र हे या ठिकाणी त्रेतायुगामध्ये प्रकट झालेले आहेत. आणि मग बघतो कशा प्रकारे श्रीराम यांची जी भार्या आहे पत्नी आहे सीतादेवी आहे यांना पळवून नेऊन तिचा उपभोग घेण्याचा प्रयत्न करत आहे रावण, परंतु तो उपभोग घेऊ शकत नाही कारण ही भगवंतांची शक्ती आहे, भगवंतांच्या शक्तीला कोणी स्पर्श करू शकत नाही. आणि म्हणून श्री रामचंद्र हे त्या सीतेच्या शोधामध्ये दंडकारण्य वनातून पूर्णपणे पूर्ण आपला महाराष्ट्र हा पूर्णपणे दंडकारण्य वनामध्ये तिकडून किसकिंधा क्षेत्रापर्यंत जात आहेत. आणि त्या ठिकाणी त्या जटायूची आपण कथा लिहिला बघतो कशा प्रकारे जटायूचे त्यांनी त्यांनी त्यांचे अंत्यसंस्कार केलेले आहेत. तिकडे सुग्रीव नल नील हनुमान जे आहेत जांबवन आहेत त्यांना भेटत आहेत. आणि ते सर्व प्रत्येक मानव सदस्य रूपामध्ये प्रत्येक झाडाला वेलीला फुलांना वृक्षांना पशूंना पक्ष्यांना सर्वांना प्राण्यांना विचारत आहेत की माझ्या शीतेला तुम्ही कुठे पाहिले आहे का. तर या ठिकाणी हनुमानजी त्यांच्याकडे वेगळं रूप धारण करून येत आहेत की हे श्रेष्ठ वीर हो तुम्ही कोण आहेत, तुम्ही कुठून आला आहे, तुम्ही काय करत आहेत आणि तुमचा उद्देश काय येण्यासाठी. की त्यांना वाटत असतं की सुग्रीवाला तर कुणी हे जे दोन आलेले पुरुष आहेत तर ते सुग्रीवाला तर मारणार नाहीत ना, आम्हाला तर मारणार नाहीत. या उद्देशाने हनुमानजी आपलं रूप बदलून त्या श्रीरामांच्याकडे जात आहेत. आणि श्रीराम जेव्हा पाहतात की माझा भक्त आहे हनुमान, माझा शाश्वत सेवक आहे आणि तो जर अशा प्रकारे रूप बदलून ज्या ज्या भावनेनं ये यथा माम प्रपद्यन्ते ज्या भावनेने तो माझ्याकडे आले त्या भावनेने मी त्या भक्ताशी आदान प्रदान करत आहे. आणि अशा प्रकारे श्री राम सांगतात मी दशरथ नंदन राम आहे, हा माझा भाऊ लक्ष्मण आहे आणि आम्ही माझी जी पत्नी आहे ती सीता याचा याला पळवून रावणाने घेऊन गेलेला आहे तर त्या सीतेच्या शोधामध्ये आम्ही आलेलो आहेत. आणि तेव्हा ते सांगतात की हनुमानजी सांगत आहेत की मी भगवंत मी तुमचा शाश्वत किंकर सेवक आहे परंतु मी वेगळा वेश परिधान करून आल्यामुळे मी तुम्हाला ओळखू शकलो नाही. आणि त्या ठिकाणी मग हनुमानजी त्यांना दणवत नतमस्तक नमस्कार करत आहेत, त्यांना आपल्या आपल्या बाहूवर घेऊन त्यांना सूर्याकडे घेत आहेत, त्यांची भेट होत आहे. त्यानंतर सर्व वानरसेना सुग्रीव अंगद नल नील जांबुवन आणि हनुमानजी विशेष हे कार्य सीतामाते शोधाचं कार्य हे करत आहेत. त्यानंतर मग त्यामध्ये रावणाला अनेक प्रकारे संधी दिल्या जात आहेत त्याला सुधारण्यासाठी. भगवंत त्या भौतिक जगातील जीवांना सुधारण्यासाठी आपल्या धामामध्ये येण्यासाठी त्याला अनेक प्रकारे त्याला त्याचं लालन पालन करत आहेत, त्याला संधी प्रदान करून देत आहेत. ज्या प्रकारे श्री रामचंद्र हे आपल्या दूताद्वारे सांगत होते, अंगदाद्वारे हनुमंताद्वारे सांगत होते की आताही वेळ गेली नाही रावणा, तू आताही मला शरण ये, मी तुला काय करू शकेल, मी तुला अभयदान देऊ शकेल, माझ्या चरणांचा आश्रय दे आश्रय घे. जेणेकरून श्रीरामाने अनेक जसं जटायूला अभयदान दिलेलं आहे, त्यानंतर वालीचा वध करून त्याला अभयदान प्रदान केलेलं आहे. तर आपण बघतो अनेक प्रकारे त्यानंतर ज्यांनी ज्या नावेतून जाणार होते त्या ह्याच्यामधून गुह किंवा ह्यांच्या भगवान श्रीरामांचे पाय चरण अभिषेक केल्यामुळे त्यांच्या संपूर्ण गावाचा त्यांच्या कुळांचा उद्धार केलेला आहे श्रीरामांनी. तर ही सर्व बातमी श्रीराम हे त्या लंकेमध्ये रावणाच्याकडे देत आहेत. पण रावण काही आपला जो त्या अहंकारापोटी मदापोटी त्याच्या कामांधा काम किंवा त्याच्यातील असणारी जी अनर्थ आहेत दुष्ट प्रवृत्ती त्या प्रवृत्तीमुळे तो श्रीरामांच्या चरणांचा आश्रय तो घेऊ इच्छित नाही. ह्या भौतिक जगातील जे जीव आहेत ते ह्या रावणी प्रवृत्तीने भरलेले आहेत. त्यांच्या हृदयामध्ये अहंकार आहे, मदमत आहे, कामांध झालेले आहेत. म्हणून ह्या जगातून ज्या जीवाचा किंवा ज्या जीवानी भगवंतांच्या श्रीरामांच्या चरणाचा आश्रय घेतलेला आहे त्याच लंकेमधून त्याच रावणाचा भाऊ विभीषण असतात. विभीषण ही भगवंताची महानता जाणत आहेत, परंतु त्या विभीषणाने श्रीरामाच्या चरणांचा आश्रय घेतल्यामुळं त्या श्रीरामांच्या सेवेमध्ये लागल्यामुळे श्रीरामाने त्यांना शाश्वत रूपेने अभयदान दिलेलं आहे. तर अशा प्रकारे आणि त्यानंतर मग विभीषण सांगत आहेत कशा प्रकारे रावणाचं वध करायचं त्यांचं सर्व सर्व इत्यंबू सर्व त्या लंकेविषयी माहिती देत आहेत विभीषण. आणि श्रीरामचंद्र हे आपल्या सर्व सैन्यासहित त्या लंकेवर प्रहार करत आहेत, तिथे अनेक त्यांच्या सैन्यांचा वध करत आहेत. आणि त्या ठिकाणी रामाच्या एका धनुष्य बाणाच्या द्वारे त्या सर्व असणाऱ्या रावणी प्रवृत्ती रावणी प्रवृत्तीचा विनाश आणि त्या रावणाचा विनाश लंकेचा विनाश करत आहेत. त्या ठिकाणी रावणी प्रवृत्तीचा आणि त्या रावणाच्या मनोवृत्तीत असणारी जी काही धारणा आहे त्याचा विनाश करत आहेत. त्या ठिकाणी आपलं राम राज्य स्थापित करत आहेत. त्या ठिकाणी विभीषणांना राज्याभिषेक करत आहेत. विभीषण हा लंकेचा राजा बनत आहे आणि पुन्हा श्री रामचंद्र हे त्या पुष्प विमानातून सीतामातेला घेऊन येत आहेत. लक्ष्मण राम हनुमान आणि सर्व वानर सैन्याने घेऊन त्यांना आनंद प्रदान करत आहेत. तर अशा प्रकारे श्री रामचंद्र हे एका मानव सदस्य रूपामध्ये येऊन अनेक लीला करत आहेत, अनेक लीलांची रचना करत आहेत. तर म्हणून जरी भगवंत हे वेगवेगळ्या रूपामध्ये जरी आले तरी एका मालकाच्या घरामध्ये असणारा कुत्रा आहे तो कुत्रा ओळखू शकतो की माझा मालक आता कुठल्या रूपामध्ये आलेला आहे, कुठल्या कपडे घालून आलेला आहे, कुठलं वेष धारण करून आलेला आहे. तर तो जो साधा या भौतिक जगातील कुत्रा आपल्या मालकाला ओळखू शकतो, तर या भौतिक जगातील जे लोक आहेत तर ते भगवंतांच्या रूपाला भगवंतांच्या अवताराला ओळखू शकत नाहीत. एक सर्वसाधारणपणे कुत्रा आपण ओळखू शकतो की माझा मालक आज हे कपडे घालून आलेला आहे, कुठले का कपडे असाना पण तो माझा मालक आहे. तसं या भौतिक जगातील जीवानी जाणलं पाहिजे की जरी भगवंत कुठल्याही रूपामध्ये आले तरी भगवंत हे माझे शाश्वत रूपाने स्वामी आहेत आणि मी त्यांचा शाश्वत रूपाने सेवक आहे. आणि माझं आद्य कर्तव्य आहे त्या भगवंतांच्या साठी, त्या स्वामींसाठी, त्यांच्या प्रसन्नतेसाठी प्रत्येक कार्य करणे, प्रत्येक कार्य करणे. आणि म्हणून या ठिकाणी या मत्स्य अवताराचं वर्णन पुढे तात्पर्यामध्ये पूर्वपात करत आहेत. आणि कशाप्रकारे मत्स्य अवतार आहे भगवान माशाच्या रूपामध्ये येऊन भगवंतांनी काय केलेलं आहे, एका जलाशयामध्ये येऊन त्यांनी ज्या ठिकाणी हे सत्यव्रत राजा होते त्या ठिकाणी त्यांच्या हातात जसं आपण गंगेमध्ये गेल्यानंतर पाणी गंगेचं पाणी गंगेला अर्पण करत आहेत तेव्हा त्या सत्यव्रत महाराजांच्या हातामध्ये हे मत्स्य रूपामध्ये भगवंत येतात छोट्या रूपाच्या. आणि ते भगवंत म्हणतात की मी लहान आहे बालक आहे तर मला मोठे मासे खाऊन टाकतील पण तुम्ही मला काय करा, तुम्ही माझं रक्षण करा. आणि ते जे सत्यव्रत मुनी आहेत त्या माशांना छोट्या मत्स्य अवतार भगवंतांना घेऊन आपल्या आपल्या राजामध्ये जात आहेत. त्या ठिकाणी भगवंत आपलं मोठं 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 आवाढ्य रूप बनवत आहेत. भगवंत एवढं मोठं रूप बनवत आहेत की त्या रूपाची काही काल मर्यादा नाही, त्यांची लांबी रुंदी नाही, मोठं रूप बनवत आहेत. आणि त्या ठिकाणी भगवंत सत्यव्रत मुनींना सांगत आहेत कशा प्रकारे जेव्हा ह्या संपूर्ण सृष्टीचा प्रलय होणार आहे तेव्हा त्या ठिकाणी तुम्ही एका नावेमध्ये बसून संपूर्ण वेद आहेत, संपूर्ण शास्त्र आहेत ते त्या नावेमध्ये ठेवून संपूर्ण सप्तऋषींना घेऊन त्या नावेमध्ये घेऊन तुम्ही माझ्या मागच्या शेपटीला ती नाव बांधा, मी ती माव सहजपणे जसं भगवंत लीला करत आहेत तर त्या नावेला मी घेऊन नौका पार करणार आहे आणि तुम्हाला ह्या संपूर्ण ह्या सृष्टीच्या प्रलय काळातून तुम्हाला वाचवणं रक्षण करणार आहे. तर अशा प्रकारे भगवंत मत्स्यदेवांनी अशी ही लीला करण्यात आली. तर त्याचं वर्णन पुढे या श्लोकामध्ये आणणार नाही. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी थांबू. तर वेळ झालेली आहे. हरे कृष्णा. जय श्री प्रभुपाद की. मत्स्य अवतार भगवान की. ग्रंथरा श्रीमद भागवत महापुराण की. समवेत गौर भक्त वृंद की.